आज चे दयनीय सुभक्ती पर्वत 3 नोव्हेंबर. दुःखे सोसण्यामागचा हेतू. ख्रिस्ता प्रित्यर्थ विटंबना सोसणे ही मिसर देशातील धनसंपत्तीपेक्षा अधिक मोठी संपत्ती आहे असे त्याने गणले, कारण त्याची दृष्टी प्रतिफळावर होती. इब्री 11:26. आपण दुःखे सोसण्याचा निर्णय घेतो ते केवळ आम्हास ते सोसायला सांगितले आहे म्हणून नाही, परंतु जो आम्हास ते सोसण्यास सांगतो तो स्वतः त्यांचे वर्णन सार्वकालिक आनंदाचा मार्ग म्हणून करतो. आपल्या कर्तव्याप्रत असलेल्या निष्ठेचे सामर्थ्य प्रकट करण्यासाठी नव्हे, किंवा आपल्या नैतिक निर्धाराचा जोम प्रकट करण्यासाठी नव्हे, अथवा दुःख सहन करण्याची आमची पराकाष्ठा सिद्ध करण्यासाठी नव्हे, तर बालकासारख्या विश्वासात त्याच्या सर्व समाधानकारक अभिवचनांची अमर्याद बहुमूल्यता प्रकट करण्यासाठी तो आम्हास क्लेशामध्ये आज्ञा पाळणारे होण्यासाठी पाचारण करतो. त्या सर्वांचे प्रतिफळ म्हणजे त्याच्या स्वतःच्या गौरवाची सर्व समाधानकारक थोरवी आणि सुंदरता. पापाचे क्षणिक सुख भोगणे यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे हे त्याने पसंत करून घेतले, कारण त्याची दृष्टी प्रतिफळावर होती. इब्री 11:25-26. म्हणून त्याच्या आज्ञापालनाने प्रतिफळास गौरवान्वित केले. ख्रिस्ता ठाई त्याच्याकरिता परमेश्वर जे काही आहे ते सर्व केवळ दुःख सहन करण्याचा निर्धार नव्हे. ख्रिस्ती पूर्णानंदाचा हा सारांश आहे. विटंबना सोसत आनंदाचा पाठलाग करीत असताना आमच्या आनंदाचा जो स्रोत त्याच्या सर्व समाधानकारक मूल्याची आम्ही वाखाणनी करतो. आमच्या दुःखाच्या बोगद्याच्या शेवटी उज्ज्वल प्रकाश म्हणून साक्षात परमेश्वराचे तेज दिसून येते. क्लेशात आमच्या आनंदाचे लक्ष आणि आधार तोच आहे असे जर आम्ही सांगत नाही तर आमच्या क्लेशाचा अर्थ नाहीसा होईल. अर्थ हा आहे, परमेश्वर हा स्वतः आमचा लाभ आहे. परमेश्वर हाच लाभ आहे. परमेश्वर स्वतः लाभ आहे. आम्ही जर विटंबना सोसतो त्या मागचा हेतू हाच आहे. मानव अस्तित्वाचे मुख्य ध्येय परमेश्वराचा गौरव करणे हा आहे. इतर कुठल्याही गोष्टीच्या तुलनेत ते क्लेशाबाबत खरे आहे की जेव्हा आम्ही परमेश्वरा ठाई सर्वाधिक समाधानी असतो तेव्हा तो आमच्या ठाई सर्वाधिक गौरव पावतो.